चीनी मंडी .com पॉडकास्ट।
सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्याची साखर जप्त करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून 7 महिने झाले तरी बी मिळत नसल्याची तक्रार लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केल्यावर कारखान्याच्या गोदामातील साखर जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिले। लातूर जिल्ह्यातील चिंचोळी, काजळे, मासुर्डी, आशिव, मातोळा, खुंटेगाव आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली येथील शेतकरी मंगळवारी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते। जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिलं। निवेदन देताना अमरसिंह भोसले, दत्तू गोरे, सुरेश चव्हाण, कल्याण मगर, सुरेश पाटील, पोपट मगर, शेषराव गोरे, विठ्ठल गोरे, विठ्ठल गोरे, मोहन माने, सुरेश जगताप, महादेव साळुंखे, सय्यद शेख, सुभाष पाटील, धर्मराज साळुंखे आदी शेतकरी उपस्थित होते। भोसले यांनी शेतकऱ्यांची कैफियत मांडली। 25 जानेवारीपासून माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या कारखाना स्थळावरून पावत्या करून सोलापुरातील सिद्धेश्वर कारखान्याला ऊस नेला। त्यानंतर ऊसाचं बिल मिळावं म्हणून शेतकऱ्यांनी कारखान्याकडे हेलपाटे मारले, पण कार्यकारी संचालकांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। यापूर्वी 3 वेळा निवेदन दिलं, त्यावर तहसीलदारांसमवेत कारखान्यानं 15 दिवसात बिल देण्याचं मान्य केलं होतं, पण 30 जुलै झाले तरी बिल मिळालं नाही। 7 महिने झाल्यानं शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत। बँकांचे हप्ते थकीत राहिल्यानं तगादा लावला जात आहे। मुलांचं शिक्षण आणि पेरणीसाठी पैसा नाही। कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। सर्वांचा शेतीवरच उदरनिर्वाह असल्यानं आणि पैसे नसल्यानं आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचं म्हणणं शेतकऱ्यांनी मांडलं। त्यानंतर जिल्हाधिकारी भोसले यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सिद्धेश्वर साखर कारखान्याची साखर जप्त करण्याचे आदेश दिले। डिसेंबर 2018 अखेर सिद्धेश्वर साखर कारखान्याची FRP 12.86 कोटी थकीत आहे। त्यामुळे साखर आयुक्तांनी RRC अंतर्गत कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। औसा येथील शेतकऱ्यांची बिलं जानेवारी महिन्यातील आहेत, यामुळे याची दखल घेत कारखान्याची साखर जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी दिले।